वंदे गुरुणां चरणारविंदे संदर्शित स्वात्म सुखाव बोधे जनस्य ये जांगलिकायमाने संसार हाला हल मोह शांतये पुंडली कवरदे हरि विठल श्री ज्ञान देव तुकाराम श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर सम। भावे विण देव न कळे निसंदेह गुरु विण अनुभव कैसा कळे। न सोडी रे भावो टाकी रे संदेहो रामकृष्णी टाहो नित्य फोडी। नामस्मरणाचं पथ्य म्हणजे भाव पाहिजे, भावासहित नाम घेतलं पाहिजे। भावाशिवाय जर नाम घेतलं तर नाम सफल होणार नाही। भावाशिवाय देव समजणार नाही। निसंदिग्ध ज्ञान भावाशिवाय होऊ शकणार नाही। भावाशिवाय ज्ञान हे डळमळीत राहील। आणि आपण मागच्या वेळेला पाहिलं की भाव म्हणजे जे अंतर इंद्रिय आहेत, अंतःकरण असं ज्याला म्हणतात, त्या सगळ्यांचं सामंजस्य आणि त्या सगळ्यांनी एका दिशेने काम करणं यांनी भाव निर्माण होतो। मनाला जे पटलेलं असेल ते तर्काला देखील पटलेलं असेल, त्याचाच चित्ताला वेध लागलेला असेल। बाह्य अहंता जे मनाला पटलेलं असेल त्या गोष्टीला शरण गेलेली असेल आणि सूक्ष्म अहंता त्याला सुसंगत असेल आणि अंतकरण देखील अनुकूल असेल, अशा वेळेला भाव निर्माण होतो। भाव ही टोटॅलिटी आहे असं आपण मागच्या वेळेला पाहिलं। म्हणून पाहण्याची जी एक पद्धत आहे, तर्कानी किंवा बुद्धीनी पाहण्याची पद्धत आणि भावानी पाहण्याची पद्धत, याच्यामध्ये भावानी पाहण्याची पद्धत अगदीच विकसित आहे। बुद्धीनी पाहण्याची पद्धत ही त्या मानाने बरीच तोकडी आहे, कमी आहे। कारण बुद्धीनी पाहण्याच्या पद्धतीमध्ये मनाचा सहभाग असेलच असं नाही, चित्ताचा असेलच असं नाही, अंतःकरणाचा असेलच असं नाही। पण भावानी पाहण्याच्या पद्धतीमध्ये या सर्वांचा सहभाग हा अवश्यंभावी आहे, तरच त्याला भाव असं म्हटलं जातं। म्हणून जेव्हा कधी तुमच्या तर्काला एखादी गोष्ट पटत नाही, तेव्हा तुम्हाला पटत नाही किंवा तुमच्या तर्काला पटत नाही म्हणून ती गोष्ट चूक असायला बांधील नाही। तुम्ही चुकू शकता, तुमचा तर्क चुकू शकतो, ती वस्तुस्थिती चुकीची असेल असं समजू नका। तुमचा तर्क तोकडा पडू शकतो। आणि भावानी जे पाहिलेलं आहे ते चुकायची शक्यता खूप कमी आहे। भावाची भाषा ही नेहमी प्रेमाची भाषा असते, कारण जर भाव असेल तरच प्रेम निर्माण होईल। तर्क हा कधीही प्रेम निर्माण करू शकत नाही। जे सद्गुरूंकडे त्यांच्या बुद्धीमुळे आकृष्ट झाले, केवळ बुद्धीमुळे, त्यांच्या तर्कामुळे, त्यांच्या तर्कशुद्ध संभाषणामुळे, केवळ तर्कामुळे त्यांना जे भावलं असं त्यांना वाटलं, जेव्हा तर्क दगा देतो तेव्हा ते सद्गुरूंपासून देखील दूर जाऊ शकतात। जर तर्कानी दगा दिला तर परमार्थ देखील बंद पडू शकतो। पण भावाच्या बाबत असं होऊ शकत नाही, कारण भाव हा सगळ्या गोष्टींचा समुच्चय असल्यामुळं भाव हा एकांगी असू शकत नाही. भावाच्या बाबत असलेला एक गैरसमज म्हणजे भाव असलेली जी व्यक्ती आहे तर त्या व्यक्तीने रडलं पाहिजे, कासावीस झालं पाहिजे, तळमळलं पाहिजे, त्याच्या डोळ्यात पाणी असलं पाहिजे म्हणजे भाव असा भावाविषयी एक गैरसमज देखील आहे. ज्याच्यापाशी भाव आहे त्याच्यापाशी मगाशी सांगितलेली सगळी आंतर इंद्रिय कार्यरत असली पाहिजेत, त्याचा बाहेरणाम त्याच्या देहावर दिसलाच पाहिजे असा आग्रह नाही. तशाही तऱ्हेने जो पटकन डोळ्यात टचकन ज्याच्या पाणी येतं त्याच्या ठिकाणी खूप भाव आहे अशा गैरसमजुतीत राहू नका. एखाद्याला विकारवशता देखील असू शकते. म्हणून भावाबद्दल जसा बुद्धीबद्दल आपला गैरसमज आहे तसा भावाबद्दल देखील बराच गैरसमज आहे. भावाच्या एकंदरीत आविष्कारामुळे देव समजतो असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. भावाची भाषा ही प्रेमाची भाषा असते त्या ठिकाणी बुद्धी अगदी अंध असू शकते, पण कोणाची बुद्धी अंध असू शकते? अशा रीतीने भावानी वर्तन करणाऱ्याकडे पाहण्याच जो पाहतो वेगळेपणानी त्याची बुद्धी अंध असू शकते. कधी कधी भाव हा समजणार नाही. केवळ बुद्धीने पाहणाऱ्याला एखाद्याचा भाव समजणं शक्य होत नाही, तो त्याला अगदीच वेडा ठरवतो, अगदीच कुचकामी ठरवतो. पण भावाची जी भाषा आहे ती भाषा दुसऱ्याच्या बुद्धीला कळत नाही, मात्र जो भावपूर्ण वर्तन करू जाणतो त्याची बुद्धी त्याच्याशी सुसंगत असते, त्याची बुद्धी त्याला कधी दगा देत नाही. अशा रीतीने दुसऱ्याच्या भावाचं मूल्यमापन करण्याकरता म्हणून ठेका कोणाच्याही बुद्धीला घेतलेला दिलेला नाही, तसा मक्ता कोणालाही नाही. म्हणून तुकाराम महाराजांचा भाव त्याच्याबद्दल चर्चा करायचं आपल्याला काही कारण नाही. बरेचसे विश्लेषक ज्ञानेश्वर महाराजांनी अवेळी समाधी घेतली, 22वं वर्ष हे काय समाधी घेण्याचं वर्ष आहे का? भावानी आलेला जो निर्णय असतो त्याचं मूल्यमापन दुसऱ्या कोणीतरी आपल्या बुद्धीनी करणं आणि त्याला चूक अथवा बरोबर ठरवणं असा मक्ता कोणालाही दिलेला नाही, कोणीही दिलेला नाही. हाही एक बुद्धीचा अहंकार असतो की दुसऱ्याचं सतत विश्लेषण करणं आणि आपल्या पद्धतीने आपल्याला वाटतं म्हणून त्याला बरोबर अथवा चूक ठरवणं. म्हणून आपल्या ठिकाणी भाव कसा विकसित व्हावा एवढ्याशीच आपल्याला कर्तव्य आहे. सृष्टीमधल्या घडामोडींशी नाही, इतर संतांशी नाही, इतर साधकांशी देखील नाही. ज्याच्या ठिकाणी भाव आहे त्याच्या ठिकाणी प्रेम निर्माण होतं, प्रेमातून श्रद्धा निर्माण होते, श्रद्धेतून विश्वास निर्माण होतो आणि त्याच्यातून देखील सत्यतेची प्रचिती येते. हा एक मार्ग आहे. आणि बुद्धीतून देखील सत्यतेची प्रचिती येते हा दुसराही एक मार्ग आहे. पण ती बुद्धी अगदीच अग्र पाहिजे, फार सूक्ष्म पाहिजे. दृश्यते तू अग्र या बुद्ध्या सूक्ष्म या सूक्ष्मदर्शीभिः असं उपनिषद म्हणतात. अग्र आणि सूक्ष्म अशी बुद्धी साधनेनी प्राप्त होते. आणि या ठिकाणी जी बुद्धी म्हणून शब्द वापरलेला आहे तिथं भाव देखील वापरायला हरकत नाही, कारण या बुद्धीमध्ये श्रद्धा विश्वास देखील ओतप्रोत भरलेला आहे. या बुद्धीमध्ये चित्ताचा मनाचा देखील सहभाग आहे. केवळ बुद्धी काम करते असा तिथेही अर्थ नाही. भावाला म्हणून प्राधान्य देणं आणि तर्क घेत असलेला संदेह नाकारणं, तर्काची एकूण दृष्टीच नाकारणं, अशा प्रकारची सखोल गोष्ट जी थोडीशी अवघड देखील जाऊ शकेल, पण ती गोष्ट जमवणं ही गरजेची अशी बाब आहे. प्रेमाच्या, श्रद्धेच्या, विश्वासाच्या अशा संपन्नतेतून अधिकाधिक भावजागृती निर्माण भावजागृती होते आणि या भावासहित नाम घेणं हे अधिक चांगलं आहे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे. आणि भावानी जे समजलं, भावानी जो देह समज देव समजला, भावानी जी आत्मप्रचिती आली, त्याच्यावर देखील शिक्कामोर्तबीची आवश्यकता आहे. मनुष्याच्या ठिकाणी असणारा संदेह हा असा काम करत असतो की कोणीतरी त्याला सांगणं गरजेचं आहे की तुला जे झालेलं आहे ते बरोबर झालेलं आहे, याची भावाला देखील आवश्यकता आहे. भाव तुम्हाला परमेश्वरापर्यंत घेऊन जरी गेला तरी देखील तू परमेश्वरापर्यंत गेलास हे ठसण्यासाठी, याचा विश्वास येण्यासाठी सद्गुरूंनी सांगायला लागतं की तू परमेश्वरापर्यंत गेलास. त्यांचं शिक्कामोर्तब गरजेचं आहे, जरुरीचं आहे. तसं जर नसेल तर भावाची दृष्टी देखील कधी कधी गडबडू शकते. कारण जे मिळालं, जे प्राप्तव्य होतं ते प्राप्त झालं हे समजायचं कसं, ही गोष्ट कायमच राहते. स्वामीजींकडे एक साधक येत असत आणि त्या साधकांना आपल्याला उत्तम ध्यान लागतं आहे असा विश्वासच बसत नव्हता. आणि स्वामीजी म्हणत होते की हा ट्रान्समध्ये गेला. आणि तो असं म्हणत होता की ट्रान्समध्ये गेलो असं मला वाटत नाही. ही एक विचित्र परिस्थिती निर्माण होते की जेव्हा सद्गुरू सांगतात की तू गेलास तेव्हा संदेह निर्माण होणं. आणि मग त्या संदेहामुळं आपल्याला चांगलं ध्यान लागतं हे त्या व्यक्तीला नंतर हळूहळू खरंच उमजेनासं झालं आणि त्याचं ध्यानही नंतर चांगलं होईनासं झालं. सद्गुरूंनी सांगितल्यावर त्याच्यावर विश्वास ठेवणं ही एक गोष्ट आहे. भावाला देखील कन्फर्मेशन पाहिजे, पण अनुभवाला कन्फर्मेशन देण्यासाठी देखील एका भावाची आवश्यकता आहे असं मी तुम्हाला सांगतोय. तसंच दुसरी एक गोष्ट असते की तुला जे होतं आहे तर ते बरोबर आहे हे सांगणारी देखील कोणीतरी व्यक्ती लागते. नाहीतर कधी कधी कल्पनाही खेळ कशावरून करत नसेल. गुरुशिवाय खरंच अनुभव कळत नाही. याचं कारण ज्यांनी समजलेलं आहे, आपल्या आधी कोणीतरी समजलेली व्यक्ती आहे ती म्हणजे सद्गुरू. आणि त्यांनी तुझं बरोबर चाललेलं आहे असं जर सांगितलं, एरवी कोंभेला उन्मेष सुखे जरी उदास तुम्ही असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. कोंभाला आलेला देखील ज्ञानाचा उन्मेष सुकून जातो जर सद्गुरू उदास असतील तर. म्हणून सद्गुरूंशिवाय अनुभव हा कळत नाही. सद्गुरू हे शाब्देच परेच निष्णात असं सद्गुरूंचं वर्णन शास्त्र करतं. आरंभापासून अंतापर्यंत सगळा मार्ग त्यांनी स्वतः तुडवलेला असतो, त्या मार्गाने ते चाललेले असतात, त्यांनी मार्गक्रमणा केलेली असते. त्यामुळे तुम्ही अनुग्रह घेतल्यानंतर लगेच जेव्हा 2 महिन्यांनी येऊन सांगता की फारच चांगलं वाटतं आहे, वा किती छान, तेव्हा सद्गुरूंना माहीत असतं की किती चांगलं वाटतं आहे. त्यांना माहीत असतं की हीच व्यक्ती 2 वर्षांनी म्हणणार आहे की पूर्वी इतकं चांगलं ध्यान लागत नाहीये. सद्गुरू सगळ्या अनुभवातून गेलेले असतात. सद्गुरूंच्या कृपेने जेव्हा तुमचं चांगलं झालेलं असतं आणि त्याचा प्रभाव जोपर्यंत असतो ती गोष्ट त्यांना माहीत असते आणि तुम्ही नंतर प्रकृतीवर येणार असता हेही त्यांना माहीत असतं. आणि जेव्हा तुम्ही स्वप्रयत्न करता आणि सद्गुरूंचंही तुमच्याकडे लक्ष असतं आणि तुम्ही सांगता की खरंच दोन विचारांमध्ये आता मला अंतर समजायला लागलेलं आहे, तेव्हा सद्गुरू सांगतात की बरोबर चाललेलं आहे. मग तुम्ही सांगता की मी साक्षी आहे आणि समोर विचारच गळून पडलेत असं होतं, सद्गुरू सांगतात की बरोबर चाललेलं आहे. आणि मग तुम्ही सांगायला लागता की मला अशा स्थितीमध्ये काही आवाज ऐकू येतो, नाद बिंदू कला दर्शन असं काही काही मला होतं, मला ओंकाराचा ध्वनी ऐकू येतो. सद्गुरू म्हणतात ते नव्हे, ऐकू येतो हे खरं आहे पण तू जे ऐकतो आहेस तर तो साक्षात्कार नव्हे हे सांगायलाही कोणीतरी लागतं. तुम्ही सांगता की प्रकाश दिसतो, सद्गुरू म्हणतात की बरोबर आहे चांगलं आहे पण ही अंतिम गोष्ट नाही, कोणीतरी सांगणं गरजेचं असतं की हे म्हणजे सर्वस्व नाही. तुम्ही सांगता की काहीतरी फिरल्यासारखं होतं आणि त्याच्यात मी लीन होतो आहे, सद्गुरू म्हणतात की अलिप्ततेने ते पहा. जर सद्गुरू म्हणतील अलिप्ततेने पहा तर तुम्ही त्याही गोष्टी सोडायला तयार होता, कारण तुमचा सद्गुरूंवर विश्वास असतो. आणि जर तुम्हाला कोणी सांगणारं नसेल तर तुम्ही हीच गोष्ट अनुभव म्हणून धरून ठेवता, तुम्ही पुढे नाही जाऊ शकत. आणि जेव्हा ते तुमच्या बाबत होतं तेव्हा तुमच्यासारखं सद्गुरूंना देखील समजतं. तुम्हाला ध्यानात जेव्हा शांत वाटतं जो कधीही जात नव्हता असा मी आहे हा भाव देखील नाहीसा होऊन एक आनंद भरून राहिला अशी स्थिती ध्यानात जेव्हा, तेव्हा तुमच्या अवतीभोवतीचं वातावरण बदलतं, हवा बदलते, तुमचं बघणं बदलतं, चालणं बदलतं, बोलणं बदलतं, तुमचं सगळं बदलतं आणि तेही जाणणारे सद्गुरू असतात. तुम्हाला आत खात्री असते पण तुम्हाला जे झालेलं आहे ते बरोबर आहे हे सांगणारेही सद्गुरूच असतात. आणि एकदा त्यांनी सांगितलं की पुरतं, मग त्यांच्या निरूपणातून तुम्हाला ते समजतं, कदाचित वैयक्तिक बोलण्यातून तुम्हाला ते समजतं. याचं कारण असं की या सगळ्या गोष्टीतून सद्गुरू स्वतः गेलेले असतात. शिष्यत्वातूनच गुरुत्व विकसित होत असल्यामुळं त्याची खडानखडा माहिती त्यांना असते. म्हणून गुरुविण अनुभव कैसा कळे. सद्गुरूंवर जर विश्वास नसेल तर आलेला अनुभव देखील नाहीसा होतो. आणि सद्गुरूंवरचा हा जो विश्वास आहे हा विश्वास तर्काच्या पलीकडे असला पाहिजे. हृदयातून असला पाहिजे, भावातून आलेला असला पाहिजे. आणि इथेही भाव हा शब्द तुमची बुद्धी, तुमचं मन, तुमचं चित्त, तुमचं अंतःकरण, तुमची जी मूळ अहंता, तिथपासून मुळातून हे आलेलं असलं पाहिजे. असं जेव्हा होतं तेव्हा तुम्हाला गुरु सर्वांगानी आवडायला सुरुवात होते. सर्वांगानी, केवळ तर्कानी किंवा बुद्धीनी नव्हे, केवळ आर्ग्युमेंटमुळे नव्हे, केवळ ते करत असलेल्या प्रेमामुळे नव्हे, ते कदाचित तुमच्याशी प्रेमानी वागतील, एखाद वेळेला तुमच्याकडे दुर्लक्ष करतील, तरी देखील मुलाला आई एखाद वेळेला धपाटा घालत असताना मूल परत जसं आईला जाऊन चिकटतं तसं सद्गुरू तुमच्यावर नाराज असतील तरी देखील तुम्ही सद्गुरूंना जाऊन चिकटाल. जर तुम्ही डळमळीत असाल तर तुम्ही सोडायचा विचार करता। याचं कारण तुमच्यापाशी भाव नसतो। तुमच्यापाशी जर भाव नसेल तर सगळ्या गोष्टी तुमच्या बाबत घडून येतात, आणि जर तुमच्यापाशी भाव असेल तर तुम्हाला दुसरं ठिकाण नसतं। म्हणून गुरुविना अनुभव कैसा कळे, भावाशिवाय जसा देव समजत नाही तसा भावाशिवाय सद्गुरूंकडून अनुभव देखील समजत नाही। मी तात्यासाहेब केतकरांचं चरित्र किंवा स्वकथन वाचत होतो, त्याच्यात एका ठिकाणी त्यांनी असं म्हटलंय की महाराजांनी काय केलं, कोणती तरी कृती, आता मला ते पटकन आठवत नाहीये काय तात्यासाहेबांना तेव्हा जाणवलं। तात्यासाहेबांना, भाऊसाहेबांना नाही, तात्यासाहेब केतकरांना, तात्यासाहेबांचं स्वकथन। तर त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलेलं आहे की महाराजांची जी कृती आहे ती कृती मला समजली नाही म्हणून काय झालं, मी माझा तर्क बाजूला ठेवला पाहिजे, माझी बुद्धी बाजूला ठेवली पाहिजे, महाराजांनी अमुक व्यक्तीला अमुक कसं सांगितलं हे पाहण्याचं माझं काम नाही, महाराज अमुक वेळेला असे कसे वागले ते पाहण्याचं माझं काम नाही, असा मी विचार केला। सद्गुरूंवर पूर्ण विश्वास ही एक वेगळी गोष्ट आहे। पटाईत मावशींशी ते भांडले, पटाईत मावशींशी नाही, पटाईत मावशी म्हणून होत्या त्यांच्याशी नाही, तोही नाहीच आहे अनुभव, हा भाऊसाहेबांचा अनुभव नाहीच आहे, हा तात्यासाहेब महाराजांच्या चरित्रामध्ये असलेला भाग आहे की महाराज कोणाला असं कसं बोलले हे पाहण्याचं माझं कामच नाही असं तात्यासाहेब महाराज म्हणाले। मला तुम्हाला सांगायचं असं की कधी कधी असं होईल की तुम्हाला सद्गुरू पूर्णपणाने आवडत असताना देखील सद्गुरूंची एखादी कृती तुमच्या तर्कात बसणारी नसेल म्हणून तुम्ही सद्गुरूंवर फुली मारता कामा नये, असं तात्यासाहेबांना म्हणायचं होतं। मी जी महाराज बद्दल म्हणत नाहीये, दुसऱ्या एका ग्रंथाबद्दल म्हणतोय। तात्यासाहेबांनी 1925 सालापासून, जेव्हापासून महाराज तात्यासाहेबांच्या मध्ये येऊन काम करायला सुरुवात केली तेव्हापासून ते 1955 सालपर्यंत किंवा 59 सालपर्यंत आठवणी लिहून ठेवलेल्या आहेत। कसं घडलं, ते प्रथम कसे आले तात्यासाहेबांच्या ठिकाणी आणि बोलायला सुरुवात झाली, तर त्या आठवणींमध्ये, आणि तात्यासाहेब असं म्हणतात की असा विचार करण्याचं माझं काम नाही, गुरुशिवाय अनुभव कळत नाही असं जेव्हा होतं तेव्हा गुरु हे तुम्हाला सार सर्वस्व असले पाहिजेत। भावे विण देव न कळे निस्संदेह, गुरु विण अनुभव कैसा कळे, गुरुशिवाय अनुभव तुम्हाला कळत नाही। म्हणून तर गुरु इथं लिहित आहेत ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु ज्ञानेश्वर महाराज तुम्हाला साधनेच्या वाटा दाखवत आहेत। ज्ञानेश्वर महाराज आणि तुकाराम महाराजांसारखे संतच तुम्हाला वाटा दाखवू शकतात। झाडू संतांचे मार्ग आड रानी भरले जग, संतांनी जे मार्ग आक्रमिले ते आम्ही झाडू आणि स्वच्छ करू तुमच्यासाठी म्हणून। तुम्हाला या ठिकाणी शिष्य जे होते आणि गुरु झाले असेच संत उपयोगाला येतील। जे अचानक प्रकृतीच्या पलीकडे गेले ज्यांना बोध झाला आपण सच्चिदानंद आहोत, शुद्ध जाणीव, आणि ती जाणीव एका व्यापक तत्वाशी एकरूप आहे, पण तो फार जन्मजन्मांच्या पुण्याईनी असणाऱ्या अग्रबुद्धीनी केवळ झाला असे ऍक्सिडेंट्स देखील होऊ शकतात. सर्वात गोड ऍक्सिडेंट म्हणजे कृष्णमूर्ती आहेत, सर्वात उत्कृष्ट. कृष्णमूर्ती कोणत्याच परंपरेतून ज्ञान ग्रहण न करता ज्ञानी झाले, कोणत्याच परंपरेतून नाही. त्यामुळे त्यांना ज्ञान प्राप्तीसाठी गुरूंची आवश्यकता आहे असं प्रामाणिकपणानेच वाटत नव्हतं, कारण कोणत्याच मार्गाने कोणाचंच अनुसरण करून त्यांना ज्ञान प्राप्त झालेलं नव्हतं. त्यामुळे ते स्वतः म्हणत असत की मी कोणाचा गुरु नाही, कुणीही माझे शिष्य नाहीत. फार कमी वेळेला अशी घटना अपघात म्हणून घडते. पण या ठिकाणी कृष्णमूर्तींचं वचन आणि ज्ञानेश्वर महाराजांचं वचन हे एकमेकांना छेद देतं. ते असं म्हणतात, ज्ञानेश्वर महाराज असं म्हणतात की गुरुविना अनुभव कैसा कळे, आणि कृष्णमूर्ती म्हणतील की मी कोणाचा गुरु नाही, कोणी माझं शिष्य नाही. तुम्हीच पहा, ऑब्झर्व करा, कुठल्याही धर्माच्या मार्गाने चालू नका. साधना कोणतीच नाही, मार्ग कोणताच नाही, गृहित कोणतंच धरू नका, म्हणजे करा काय. त्यांना कळलं, जे अमृतानुभवात आहे ते बोलतात, पण तसं प्राप्त कसं करायचं हे त्यांना सांगता येत नाही. ते असं म्हणतात की ते होतं, तुमची जाणीव विकसित झाली की ते होतं, याचा उपयोग आपल्यासारख्यांना होत नाही. म्हणून ज्ञानोबा तुकोबांचं अनुसरण आपल्याला करायचं आहे. गुरुविण अनुभव कैसा कळे, न सोडी रे भावो टाकी रे संदेहो, रामकृष्णी टाहो नित्य फोडी. भाव सोडता येणार नाही, भाव सोडता येणार नाही याचा अर्थ हे समन्वयात्मक जे कार्य आहे अंतर इंद्रियांचं, त्यांनी सतत वर्तन केलं पाहिजे सुसंगत एका मार्गाने, आणि संदेह टाकला पाहिजे. संदेह टाकणं हे मुख्यतः बुद्धीचंच काम आहे. रामकृष्णी टाहो नित्य फोडी, आणि हे जर घडायचं असेल, बनायचं असेल आपल्या बाबत, तर बुद्धी, चित्त, मन, अंतःकरण, अहंता सगळे एकत्र आणले पाहिजेत सुसंगत, आणि रामकृष्णी टाहो फोडला पाहिजे. रामकृष्णी टाहो नित्य फोडी, नित्य रामकृष्ण हा टाहो फोडला पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज म्हणतात. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. वेगवेगळे अभंग आहेत, मी ही जी वचनं घेतोय ते कारण आपण क्रॉस सेक्शन पाहतो आहोत. भावे विण देव न कळे निसंदेह हे वेगळ्या अभंगात आहे. न सोडी रे भावो टाकी रे संदेहो अजून वेगळ्या अभंगात आहे. आणि मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य अजून वेगळ्या. पण सांगणं एकच आहे, ते एकत्रित करून मी तुम्हाला सांगतो आहे. जसा बुद्धीनी जाण्याचा एक मार्ग आहे, तसा मनानी जाण्याचा एक मार्ग आहे, आणि ज्ञानेश्वर महाराजांचा त्यालाही विरोधच आहे. तुमच्या कल्पनेनी, तुमच्या मनानी तुम्ही जाणं योग्य नाही. मनोमार्गे गेला तो तेथे मुकला. कोणी कोणी अगदी फार बुद्धिमान याचा अर्थ बुद्धीची अहंता असणारे, बुद्धिमान खूप असतात पण बुद्धीची अहंता असणारे कमी. आपण बुद्धिमान आहोत याचा स्पर्श ज्याला झालेला आहे तो इतरांकडे वेगळ्या दृष्टीने पाहतो, त्याचे डोळे वेगळे, त्याचं बोलणं वेगळं, बाकीच्या सगळ्यांना आपल्या तुलनेने कमी समजतं असा त्यांचा भाव असतो. कारण बुद्धी सारखी छळत असते, त्रास देत असते. तसं मनोमार्गे जाणारे देखील असतात. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. केवळ तर्कबुद्धीचं ऐकू नका असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. तसंच केवळ मनाचं देखील ऐकणारा नको. कारण मन तुम्हाला आज एक सांगेल, उद्या दुसरं सांगेल, परवा तिसरं सांगेल, आणि आज उद्या परवा अच्छा अंगाने फार थोडा फार मोठा असा स्पॅन नाहीये, पण एक दोन चार वर्ष मनाने तुम्हाला एक सांगितलं आणि मग त्याच्यानंतर मनाने दुसरं सांगितलं, तर मनाला आवडतं म्हणून आणि मनाला आवडत नाही म्हणून म्हणून तुमच्या मनाला बरं वाटतं म्हणून तुम्ही केंद्रात केवळ येत नाही. मनालाही बरं वाटतं, बुद्धीलाही बरं वाटतं, अंतःकरणात देखील समाधान होतं. केवळ मनानी मनोमार्गानी जो काहीही अनुसरतो तो उद्या सोडून देण्याची शक्यता असते. कारण गोंदवलेकर महाराज म्हणतात की मन हे त्या माशीसारखं हलवायाच्या जत्रेत मिठाईवर देखील बसेल आणि मग नंतर विष्ठेवर देखील बसेल. मन काय करेल ते सांगता येत नाही. आत्ता उत्कृष्ट परमार्थ विचारात रंगलेलं मन नंतर कधी कुठल्या तरी विकाराने लडबडून जाईल समजणार देखील नाही, आणि म्हणून तशा प्रकारची कृती करेल, आणि मग परत आठवण झाल्यावर परमार्थ देखील करेल. म्हणून केवळ मनाचं ऐकून चालणार नाही. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मन हे फार ज्ञानेश्वर महाराज तर म्हणतात की इंद्रिये आणि बुद्धी माझारलिया संधी रजोगुणाच्या खांदी तरळत असे. मन हे अशा विशिष्ट ठिकाणी आहे, इंद्रिय आणि बुद्धी याच्या दरम्यान असलेल्या संधीवर मन उभं असतं. वाया मन हे नाव ना तरी कल्पनाची सावेव, जिये संगे जीव दशा वस्तू. वस्तुतः वस्तू असणारा म्हणजे परमात्मा असणारा, ज्याच्या संगतीने जीव दशेला येतो ते मन. म्हणून मनाचा जो प्रभाव आहे तो प्रभाव इंद्रियालाही विचलित करतो आणि बुद्धीलाही विचलित करतो. मनाचं अजून एक वेगळंच तंत्र आहे, मन दोघांनाही विचलित करतं. भगवंत असं म्हणतात की ध्यायतो विषयान पुसहा, विषयाचं ध्यान सुरू केलं एकदा मनानी, संगहा तेषु उपजायते, संगात संजायते कामहा, काम निर्माण होतो. कामात क्रोधहा, क्रोधात भवती संदेहा, संदेहात स्मृतिविभ्रमहा, स्मृतिभ्रंशात बुद्धिनाशः, बुद्धिनाशात प्रणश्यती. मनाने जर विषयांचं ध्यान केलं तर असं घडतं. मनाचा एकूण परिणाम इंद्रियांवर होतो, दुसऱ्या बाजूनी बुद्धीवर होतो. म्हणून मनोमार्गे गेला तो येथे मुकला. म्हणून मनानी जे जे केलेलं असतं त्याचे संस्कार इंद्रियावर उमटतात, बुद्धीवर उमटतात. धोकादायक गोष्ट. इंद्रियावर उमटतात त्यामुळं परत तशीच परिस्थिती निर्माण होते, तेव्हा तुम्ही इंद्रिय आपोआप ती गोष्ट करायला प्रवृत्त होतात. बुद्धीवर परिणाम होतो मनाचा दुसऱ्या बाजूनी, आणि मग इंद्रिय आणि बुद्धी एक होतात आणि आपलं काम करायला सुरुवात करतात. मग कधी कधी केंद्रात घेऊन येतील, कधी कधी सिनेमाला घेऊन जातील, सांगता येत नाही. मनोमार्गे जो जातो तर त्याच्याबाबत मनाचा दोघांवरही संस्कार होत असल्यामुळं सिनेमात जातील याचा अर्थ एकदम दुसरं टोक गाठतील. तो पूर्ण परमार्थ करणं ही फार कठीण गोष्ट जाते. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि याच्या उलट हरी पाठ म्हणजे हरी हरी उच्चारणामध्ये जो स्थिरावला तोच खरी धन्यता प्राप्त करतो. या स्थिरावण्यामध्ये नियम सांगितलेला आहे. मनावर जर उपाय काय असेल तर नियमित वर्तन हा मनावर उपाय आहे. कोणतीही गोष्ट, आज सकाळी 7 वाजता ध्यानाला बसला, उद्या असं वाटलं की किती चांगली हवा आहे आपण फिरून येऊ आणि मग ध्यानाला बसू, तरी उद्या 7 वाजताच ध्यानाला बसायचं. हवा चांगली आहे वगैरे मन किती काही तुम्हाला सांगेल, नियम हाच मनाच्या ओढी तोडायला मार्ग आहे, दुसरा कोणताही मार्ग नाही. मग जेथ जेथ जाईल तेथून नियमूची घेऊन येईल, इतुकेनी थारा मोडेल इंद्रियांचा हा मनाचा हा नियमच मनाला जाग्यावर आणतो. तुम्ही जर ठरवलं की रोज व्यायाम करायचा तर मन तुम्हाला एखाद्या दिवशी म्हणेल की आज नको, आणि तुम्ही ऐकलं की मग उद्याही नको सुरू होईल. मनाचं न ऐकणं आणि आपल्याला जे करायचं आहे नियम म्हणून ठरलेलं आहे ती गोष्ट करणं हाच त्याच्यावर उपाय आहे. आणि ज्ञानेश्वर महाराज तेच सांगतायत, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून मनाचं न ऐकता नाम घ्यावं. मन संसारात वावरेल तर संसारात त्याला वावरू न देता नाम घ्यावं. मनाचं न ऐकता याचा अर्थ, मन इंद्रियांच्या ठिकाणी रमेल, इंद्रियांच्या ठिकाणाहून त्याला काढून नाम घ्यावं, रमू न देता. याच्या उलट जर असा नियम लावला तर मन या मनाचे एक निकेजे देखिलिया गोडीच्या ठाया सोके सवक्तते, म्हणून अनुभव सुखची कवतिके दावीत जायचे, म्हणून त्याला अनुभव सुख अत्यंत कौतुकाने दाखवत जावं. आत्ता त्याला जरी आवडलं नाही तरी देखील त्याला अनुभव सुख देण्याचा प्रयत्न करावा. ज्या भाज्या आपण लहानपणी खात नव्हतो पण आपल्या आई वडिलांनी आपल्याला खायला लावल्या त्याच भाज्या आता आपण आपल्या मुलांना खायला लावतो. सवय झाली, संस्कार करून करून त्यांनी ते आपल्याला खायला लावलं, मग त्याचे फायदे समजले, आपणही मुलांना सांगतो की असं नाही चालणार, हे खायला पाहिजे. अशा करता की अनुभव सुख हे सुरुवातीला येत नसल्यामुळं काही एक आचरण केल्यावरच अनुभव सुख येणार, तोपर्यंत त्याला आचरण करायलाच लावणं हे तुमचं काम आहे. मनोमार्गे गेला तो येथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. म्हणून मनानी नामाशी, नामानी नामीशी अभेद जर साधता आला तर नामानी नामाच्या उच्चारानी उन्मनी देखील साधते. हे मन नाहीस देखील होतं, मनच नाहीस होतं. मनस नाहीस झाल्यावर परमात्माच प्रगट होतो, उन्मनी याचा अर्थ साक्षात्कारच. हे सगळं घडू शकतं, फक्त तुम्ही मनोमार्गाने जाऊ नका. म्हणून ज्ञानेश्वर महाराज सांगतात की वाया व्यर्थ कथा सांडी मार्गू नको, अनंत वाचाळ बरळती बरळ नको, वाचाळता ठेवू नका, परमार्थाच्या गप्पा मारू नका, माहीत नसताना बोलू नका, अनुभवावीण मान डोलवू नको रे, वा 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 करू नका. त्रिगुण असार हे नेहमी लक्षात ठेवा, त्रिगुणांमध्ये रमू नका. निर्गुण हे सार लक्षात ठेवा. सारा सार विचार हरिपाठ, सारा सारानीच हरी उच्चारण करा. भावाशिवाय देव कळत नाही, भाव कसा प्राप्त होतो याचा नीट विचार करा. भाव आपल्या ठिकाणी वृद्धिंगत होईल असा प्रयोग करा, प्रयत्न करा. निसंदिग्ध ज्ञान त्याच्याशिवाय होणार नाही. आणि केवळ भावाशिवाय होणार नाही तर गुरु देखील पाहिजेत. गुरुविण अनुभव कैसा कळे. नामस्मरण करता आता मला कोणाची गरज नाही म्हणू नका. भाव सोडू नका, संदेह टाकून द्या आणि भावानी रामकृष्णी टाहो नित्य फोडी. टाहो फोडल्यासारखं, हा टाहो फोडणं म्हणजे एकत्रित भावाचा परिणाम म्हणूनच आहे. खूप तीव्र आस असणं, तीव्र ओढीनी म्हणणं टाहो फोडणं म्हणजे. शब्दार्थाने टाहो फोडणं नव्हे, तीव्र आस, तीव्र इच्छा म्हणजेच टाहो फोडणं आहे. मनोमार्गे गेला तो येथे मुकला. मनोमार्गानी जाता येणार नाही, मनोमार्गानी जाऊ नका. आज उद्या आज परमार्थ करावा असं वाटेल मनाला, उद्या वाटणार नाही. मनावर अवलंबून ठेवू नका. अलीकडं मला ध्यानाला बसावंसच वाटत नाही, बसावंसच वाटत नाही वगैरे काही नाही. मनाला सांगा की तुझं मी ऐकणार नाही. स्वामीजी म्हणायचे की मनाला थोडंसं नाही म्हणायची सवय ठेवा. जर मनाला वाटलं की हॉटेलमध्ये जावं आणि इडली वडा सांबार खावा तर मनाला सांगावं की देणार नाही. सांगा काही विषय असे आहेत, आज कपडे शिवावेसे असे वाटले, मनाला सांगा की दिवाळीत मिळतील. मनोमार्गाने जाऊ नका. मनोमार्गाने जाल मुकाल, परमार्थाला मुकाल. काही सांगा की देणारच नाही, मन गप्प राहील. कधी कधी सांगा की उशिराने देईन. हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. आणि हरिपाठाच्या ठिकाणी स्थिर होणं, नियमाने हरिपाठ करणं, मनाचं न ऐकता तोच धन्य होतो. आता हे नामस्मरणाचं पथ्य याच्यामध्ये एकच वचन राहिलं ज्ञानेश्वर महाराजांचं, जात वित्त गोत कुळशीळ मात भजे का त्वरित भावना युक्त. आपण पुढच्या वेळेला बघू. जात पाहू नका, धन पाहू नका, गोत पाहू नका, कुळशीळ पाहू नका, ते माझे सोयरे सज्जन सांगाती. पाय आठवीती विठोबाचे. जात वगैरे काही नाही, ते सुहृद, ते सांगाती. ते सोयरे, नाहीतर उंच उंच कुळाच्या बाता काही कामाच्या नाहीत असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. हेही एक पथ्य आहे, कारण न कळत आपण कुळात जातीत जन्म घेतलेला असतो, त्याचा अभिमान वाहवत असतो. परमार्थात चालणार नाही असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. धनाचा चालणार नाही, विद्वत्तेचा चालणार नाही, जातीचा चालणार नाही, कुळाचा चालणार नाही. 14 पिढ्यांचे पवाडे गाती ते शहाणे की वेडे, चांगल्या कुळात जन्माला आलास तू काय करतोयस, हे जास्त महत्वाचं आहे. म्हणून या सगळ्या गोष्टी बाजूला सारून नामस्मरण केलं पाहिजे असं ज्ञानेश्वर महाराज सांगतात. पुढच्या वेळेला बघू. हरिओम तत्सत. विठ्ठल 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 विठ्ठल. नमितो योगी थोर विरागी तत्वज्ञानी संत तो सत्कविवर परात पर गुरु ज्ञान देव भगवंत. ओम ओम ईशावास्यम इदं सर्वं यत्किंज जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुञ्जीथाः मा गृधकस्य स्विद्धनम्. ओम शांति शांति शांति. हरी 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 ज्ञानोबा माउली प्रभु स्वामी। बोला जगद्गुरु श्री ज्ञानेश्वर महाराज की जय। परम सद्गुरु स्वामी स्वरूपानंद महाराज की जय। परमहंस सद्गुरु स्वामी माधवनाथ महाराज की जय। सब संतन की जय। जय जय, जय।